लक्ष्मीला उद्देश म्हणते, ज्या वेळेला लक्ष्मी येते त्यांच्या घरामध्ये त्यावेळेला ते लक्ष्मीचे वाक्य देवासारखे वापरले. म्हणजे एखादा जरी माणूस आला असेल तरी ते उभे उभे येतो. आता मी आता आलो किंवा म्हणलं ताई मला जायचंय परत, मग ते उभे उभे आला. मग ते त्यांचं म्हणणं की उभे उभे आले देऊ, उभे उभे आले देऊ, मग त्यात चालायच्या मागे चालत ना
असं. सो ही सेज की समटाइम्स अ पर्सन कम्स ऑर अ वुमन कम्स अँड ही इज कमिंग अँड गोईंग, सो वी हॅव अ फ्रेज फॉर इट, उभ्या उभ्या आलं. सो ही सेज की दे आर सेईंग की शी केम अँड इज गोईंग बट शी केम फॉर अ स्मॉल टाईम. असे असे डिफिकल्टीज ऐकूत पास कसे सनेपा कमसा tout est différente. Non, mais c'est il a mal écouté.
Mal entendu.